नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंयात हरितपूर्वक उर्जा निर्मिती करची म्हण गोंय सरकारान सौर उर्जेक उर्बा दिवपाक म्हत्व दिला. नामनेचे गायक अजित कडकडे हांकां आयज मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी कला आनी संस्कृती खात्याचो मानाचो गोमंत विभूषण पुरस्कार भेटयलो. फाल्यां संविधान हत्या दीस पाळटले. गोंयभरात आयज सांजावाची परब पळोवपाक मेळ्ळी. नीरज चोपडा आयज राती चॅक रिपब्लिकांत जावपी प्रतिश्ठीत ऑस्ट्रावा गोल्डन स्पॅक 2025 एथलेटीक सर्तीत वांटो घेतले. हेर राज्यासयत कोकण गोंय मध्य महाराष्ट्रात व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. आता पुराय खबरो. गोंयात हरितपूर्वक उर्जा निर्मिती करची म्हण गोंय सरकारान सौर उर्जेक उर्बा दिवपाक म्हत्व दिला. घराचेर सोलर पॅनल बसोवपा खातीर सरकार 50% सवलत दिता. जाल्यार ह्या येवजणेचो लाव घेवन अजून मेरेन राज्यात 31.73% उर्जा निर्मिती केल्या अशी माहिती मुखेलमंत्री कार्यालयांतल्यान मेळ्ळ्या. 2025-26 मेरेन गोंयात 900 सौर उर्जेचो उपयोग करपी पंप बसोवपाची मोख सरकारान दवरल्या. गोंयात ग्रीन रेव्होल्युशन घडोवन हाडपा खातीर सौर उर्जा म्हत्वाची हो उर्जेचो स्रोत थारपाक शकता. फक्त तंत्रगिन्याना वरवीं न्हय तर फुडल्या पिळगे खातीर स्वच्छ वारो, राज्यांतल्या शेतकारांक बरी साधनां आनी सगळ्यां खातीर पर्यावरणपूरक फुडार दिवपाचे नदरेंतल्यान सरकार काम करता अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. बायोगॅस, सोलर हिटींग, गांवगिऱ्या वाठारांत सौर उर्जेंतल्यान वीज निर्मिती करपाच्या हेतान सरकार सवलत दिवपी येवजण्यो राबयता. गोंयकारांनी ह्या येवजणेचो लाव घेवन पर्यावरणपूरक स्रोतांचो उपेग करपाक प्राधान्य दिवचें अशें आवाहन मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी केलां. नामनेचे गायक अजित कडकडे हांकां आयज मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी कला आनी संस्कृती खात्याचो मानाचो गोमंत विभूषण पुरस्कार भेटयलो. गायकीच्या मळार तांच्या योगदाना खातीर अजित कडकडे हांकां हो पुरस्कार फावो जाला. ही कार्यावळ पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभागृहांत जाली. पुरस्कार वितरण सुवाळ्या पयली अजित कडकडे हांच्या गायकीच्या प्रवासाचेर आधारीत फोटो प्रदर्शनाचे उक्तावण जालें. ते उपरांत अजित कडकडे हांचे विशीं म्हायती दिवपी खासा डॉक्युमेंटरी दाखयली. ह्या कार्यावळीक राज्यसभेचे खासदार सदानंद शेतानावडे, मंत्री सुभाष फळदेसाय, आमदार गोविंद गावडे, केदार नायक, संकल्प आमोणकार, कला आनी संस्कृती खात्याचे सचिव सुनील अंचिपका तशेंच कला आनी संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप हजर आशिल्ले. गोंयच्या तरणाट्यांनी अजित कडकडे हांच्या गायन कलेच्या खडतर प्रवासाची, तांच्या जिद्दीची, कलेच्या सेवेची नोंद घेवची अशें ह्या वेळार मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळें.
तर संपूर्ण गोमंतकेच्या वतीने, गोवा सरकारच्या वतीने मी श्री अजित कडकडे यांचं खूप खूप अभिनंदन करतो. पुनश्च एकदा ताळ्या वाजवून आपण सगळ्यांनी तुमचं अभिनंदन करतो. दुसरं अभिनंदन करतो. हा पुरस्कार देण्यासाठी एक कमिटी असते आणि ती कमिटी वेगवेगळे मान्यवर ह्या कमिटीमध्ये असतात. आर्ट अँड कल्चर फील्ड, साहित्य, साहित्य, लिटरेचर, बाकी सगळ्या क्षेत्रातले लोक या कमिटीमध्ये असतात. या कमिटीतील वेगवेगळी नावं, वेगवेगळे लोक या कमिटीसाठी आपलं रिकमेंडेशन करतात. सरकारकडूनही रिकमेंडेशन वेगवेगळे असतात, पण ही कमिटी योग्य वेळी योग्य माणसाची निवड करते. ही फक्त निवड मी किंवा आर्ट अँड कल्चर मिनिस्टरचं करत नाही आहे, त्यामुळे परत एकदा त्या कमिटीसाठीही आपण टाळ्या वाजवा. त्या कमिटीचंही खूप खूप अभिनंदन करतो. डॉक्युमेंटरीपासून सगळ्या भाषणामध्ये म्हणजे श्री अजित कडकडे यांच्यावरती गौरव करण्यात आला. त्यांचं खास अभिनंदन आणि खास आम्हाला आकर्षण आहे, कारण ते बिचोलकार आहेत आणि त्यामुळे बिचोलीहून आज खूप लोक या सभागृहामध्ये आहे. पुनश्च एकदा मी स्वतः बिचोलकार असल्या कारणानं त्यांचं परत एकदा खूप खूप अभिनंदन बिचोलीवासियांच्या वतीनेही. आपण गोव्यातील आर्ट अँड कल्चर, ज्याला आपण म्हणतोय की साहित्य असेल, संगीत असेल.
अजित कडकडे हांणी गोंयच्या नव्या गायकांची पिळगी घडोवची अशें ह्या वेळार मंत्री सुभाष फळदेसाय हांणी अजित कडकडे हांचे कडेन मागले. ह्या वेळार आपले मनोगत उक्तायतना अजित कडकडे हांणी हो पुरस्कार आपले गुरु पंडीत जितेंद्र अभिषेकी हांकां तशेंच संगीत शिकयल्ल्या प्रत्येक गुरूंक आनी संगीत रसिकांक समर्पित केला अशें म्हळें.
तुम्हाला आता कळत नाही कारण तुम्ही शिष्य आहात, पण जेव्हा तुम्ही गायक होणार तेव्हा या माझ्या 5 गोष्टींचं 4 गोष्टींचं महत्व तुम्हाला कळेल. गाण्याव्यतिरिक्त सांगितलेल्या 4-5 गोष्टी अगदी तंतोतंत, म्हणजे अगदी तंतोतंत मी पाळतो. बुवांचं शिस्त म्हणजे बुवांची एक, जर कार्यक्रम 8 वाजता असेल बुवा 6:30 वाजता हॉलवर असायचे. कधीही अभिषेकी बुवा उशिरा पोहोचलेले मला आठवत नाही. आणि हा जो मला पुरस्कार मिळाला हा अगदी मनोभाव आहे. मी असं समजतो हा पुरस्कार माझाच नाही तर त्यांचाच आहे, कारण ज्यांच्यामुळे मी घडलो, ज्यांच्यामुळे मला मी गेली 50 वर्ष गातोय, ज्यांनी मला नुसतं गाण्यातच नाही पण लोकांकडे कसं वागावं, स्वभाव आपला कसा असावा याची पण घडवणूक दिली, त्या अभिषेकी बुवांना, माणिया गुरुजींना, गोविंद प्रसाद जयपूरवाले यांना मी हा माझा पुरस्कार अर्पण करतो.
फाल्यां संविधान हत्या दीस पाळटले. 25 जून 1975 वर्सा भारतीय संविधान पायामळान मसतिले तेन्ना कितें घडलें हाची याद करून दिवपी हो दीस. भारतीय इतिहासातलो सगळ्यात काळ्या पांवड्यार आणीबाणीच्या अतिरेकान पिडीत जाल्ल्या प्रत्येक व्यक्तीक श्रद्धांजली ओपपाचो हो दीस. 1975 आणीबाणीच्या अमानवी वेदना सहन करपी सगळ्यांच्या प्रचंड योगदानाचे स्मरण करपाक हो दीस पाळटात. हे विशीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले.
मेरे प्यारे देशवासियो, जब देश में आपातकाल लगाया गया तब उसका विरोध सिर्फ राजनीतिक दायरे तक सीमित नहीं रहा था, राजनेताओं तक सीमित नहीं रहा था, जेल के सलाखों तक आंदोलन सिमट नहीं गया था. जन जन के दिल में एक आक्रोश था, खोए हुए लोकतंत्र की एक तड़प थी. आपातकाल में देश के हर नागरिक को लगने लगा था कि उसका कुछ छीन लिया गया है, जिसका उसने जीवन में कभी उपयोग नहीं किया था वो भी अगर छीन गया है तो उसका एक दर्द उसके दिल में था.
यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजे आता मुखावेल्यो खबरो. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी आज माशेल हांगाच्या सरकारी प्राथमीक शाळेक अकस्मीत भेट दिवन पळोवणी केली. ह्यावेळार नवी शाळा इमारत बांदपा खातीर जमनीचे संपादन स्थितीचो नियाळ मुखेलमंत्र्यान घेतलो. तशेंच सध्याच्या मुळाव्या साधन सुविधांच्या स्थितीचें मुल्यांकन केलें. मध्यान्ह जेवणा वेळार विद्यार्थ्यां कडेन तशेंच शिक्षकां कडेन मुखेलमंत्र्यान संवाद साधलो. मुखेलमंत्र्यान ह्या वेळार विद्यार्थ्यां वांगडा बसून इडली आनी सांबार खालो. दरेका भुरग्याक दर्जेदार शिक्षण मेळचें हे खातीर राज्यभरांतल्या सरकारी शाळांची मुळावी बनावळ घटमूट करपाक आनी सुदारपाक गोंय सरकार वचनबद्ध आसा अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यान म्हळें. गोंयभरांत आयज सांजावाची परब पळोवपाक मेळ्ळी. क्रिस्ती भाव भयणी ही परब संत जॉन बॅप्टिस्ट हांच्या जल्मदिसाच्या उगडासान मनयतात. संत बॅप्टिस्टाची आवय एलिझाबेथ गुरवार आसतना तिका जेजूची आवय मॅरी मेळपाक आयली. त्यावेळी मॅरी लेगीत गुरवार आशिल्ली. गर्भात आशिल्ल्या जेजूविशी कळटकच संत जॉन बॅप्टिस्टान उमेदीन पोटान उडी मारली. ताका लागूनच सांजावाच्या दिसा ही उमेदीची उडी म्हणून बांय न्हंय वा तळ्यांनी उडी मारपाची सांजावाची प्रथा आसा. गोंयची ओलेचो सांजाव फामाद. दर वर्सा प्रमाण अंदू लेगीत सांजावाच्या फाटभुंयेर शिवोले सेंट एंथनी चर्चीत सामकाराच्या न्हंयेंत सांजावच्या निमतान सांजावाच्या बोटीची सर्त जाता. हे शिवाय कपेल करप तशेंच हेर सर्तीचें आयोजन गोंय पर्यटन खातें शिवोले सांजाव बोट समितीच्या जोड पालवान दर वर्सा आयोजीत करता. ह्या वेळार पर्यटन मंत्री रोहन खंवटे, शिवोलेचे आमदार डिलायला लोबो, कळंगूटचे आमदार मायकल लोबो आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. साश्टी तालुक्यांतूय आयज सांजावाची परब व्हडा उमेदीन आनी पारंपारीक पद्दतीन मनयली. दिवसा चिचोणे हांगा हे निमतान लोकांनी पोनिळ्यांतल्यान मिरवणूक काडली. ह्या उत्सवांतल्यान गांवांत ल्हान भुरग्यांनी तशेंच व्हडांनी वांटो घेतिल्लो. दिवचल तालुक्यांत सांजाव उत्सव विंगड विंगड कार्यावळींनी आनी उमेदीन मनयलो. हे निमतान दिवचल, मुळगांव, साखळी आनी मया सांजावा निमतान तरेकवार कार्यावळी घडोवन हाडल्यो. राज्यांतल्या इतिहासीक हस्तलिखितांचें सर्वेक्षण 1 जुलैसावन सुरू जातलें. इतिहासीक हस्तलिखितांचे जतनाये खातीर सरकारान अर्थसंकल्पांत तजवीज केल्या. हाचे खातीर पयल्या पांवड्यार सर्वेक्षण जातलें अशी माहिती पुराभिलेख आनी पुरातत्व खात्याचे संचालक बालाजी शेणवी हांणी दिली. हस्तलिखितांचें डिजिटायझेशन करपाची येवजण आसा. ज्या संस्था कडेन वा मंचा कडेन हस्तलिखितां आसात तांचे कडेन संपर्क साधून माहिती घेतले. आगाऊ दाव्या खातीर ऑटो सेटलमेंट मर्यादा 1 लाख रुपया वेल्यान 5 लाख रुपया मेरेन वाडोवपाचो निर्णय भविश्य निर्वाह निधी संघटना म्हळ्यार ईपीएफन घेतला. ही रक्कम 72 वरां भितर जलद गतीन लावार्थ्यांक दितले. केंद्रीय कामगार आनी रोजगार मंत्री मनसुख मांडवीय हांणी आज सोशल मिडियाचेर पोस्ट करून ही माहिती दिल्या. सद्याचो भालोफेक संवसारीक विजेतो निरज चोपडा आयज रातीं चॅक रिपब्लिकांत जावपी प्रतिष्ठीत ऑस्ट्रावा गोल्डन स्पॅक 2025 एथलेटीक सर्तींत परतून एक फावट वांटो घेतलो. खेळ भारतीय वेळे प्रमाण रातच्या 5:30 सुरू जातलो. भारतीय हवामान खात्यान फाल्यां सावन वायव्य भारतांतल्या कांय सुवातींनी व्हड ते सामको दडकांनी पावस आनी वाडपी पावसाचो अदमास काडला. हेर राज्यांसयत कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्रांत व्हडा प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. वारें वराक 30 ते 40 किलोमिटर वेगान व्हांवतले आनी ताचो वेग 50 किलोमिटर इतलो वाडूं येता. नुस्तेमारांनी खोल दर्यांत वचचे न्ही अशें वेधशाळेन चिटकावणी दिल्या. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंयांत हरितपूर्वक उर्जा निर्मिती करची म्हूण गोंय सरकारान सौर उर्जेक उर्बा दिवपाक म्हत्व दिलां. नामनेचे गायक अजीत कडकडे हांकां आयज मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी कला आनी संस्कृती खात्याचो मानाचो गोमंत विभूषण पुरस्कार भेटयलो. फाल्यां संविधान हत्या दीस पाळटले. गोंयभरांत आयज सांजावाची परब मनयली. हेर राज्यांसयत कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्रांत व्हडा प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकूंक रावात फाल्यां सकाळच्या 7 वरां 25 मिनटांचेर. नमस्कार.